इतने प्यारे प्यारे कॉल्स मुझे यहाँ पर आ रहे हैं ना, मेरा मन तो कर रहा है कि आज ही मैं मेरा नोट पैड और पेन लेके बैठ जाऊँ और किसी को खत जरूर लिखूँ, क्योंकि उसमें जो बात है वो किसी मैसेजेस या वीडियो कॉल में नहीं है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक लौट कर आ चुकी है। विराट कोहली का जो लेटर है खुद के लिए लिखा हुआ, वो बहुत ज्यादा ट्रेंडिंग हो रहा है, इसीलिए तो उसके साथ नांदेड़कर से भी ये पूछ लिया कि आप अगर चांस मिला तो किसको खत लिखोगे।
हाय महक, मी सुषमा बोलती है। जर मला पत्र लिहायचं असेल ना तर माझे फेवरेट लेखक सुहास शिरवळकर यांना लिहिन, कारण यांच्या कादंबऱ्यासाठी मी खूप मार खाल्लाय लहानपणी। आई वडील म्हणायचे अभ्यास कर, माझ्यापेक्षा म्हणजे माझे जे बहीण भाऊ होते ते पण मला सांगायचे की अभ्यास कर, तुला आताच काय करायचं, कादंबऱ्या किंवा जे काही रहस्य कथा किंवा जे काही असेल ते। ह्याच्यासाठी मी खूप मार खाल्लाय। जेव्हा सगळे झोपी जायचे तेव्हा मी मस्त चादर सांगरून घ्यायची आणि अशा छोट्या छोट्या बॅटऱ्या भेटायच्या अगोदर, हा ती टॉर्च मध्ये चालू करायची आणि मस्त वाजत बसायचं।
अरे वा, मग त्यांची सगळ्यात फेवरेट कादंबरी तुझी कुठली आहे?
त्यांच्या खूप साऱ्या कादंबऱ्या आहेत, त्यापैकी एक दुनियादारी ज्यावरती मूवी आलेला आहे रिसेंटली, जो की तो खूप गाजला। आणि त्याच्यानंतर आणखीन एक त्यांच्या खूप साऱ्या कथा आहेत, बुलंद कथा, त्याच्यानंतर फिरोज कथा, मंदार कथा अशा। त्याच्यापैकी माझा जो फेवरेट कॅरेक्टर होता तो दारा बुलंद हा होता आणि त्यांची कादंबरी खजिना।
ओके, मी नक्की वाचेन, नक्की वाचेन,
खूप छान आहे।
सुहास शिरवाळकरांची दुनियादारी तर मी सुद्धा वाचलेली आहे, पण आता शिरवाळकरांच्या या दुसऱ्या कादंबऱ्या ज्या आहेत ना, एक दोनच वाचल्या आहेत मी, बाकीच्याही वाचायच्या बाकी आहेत, मीही वाचेन। पण त्याआधी पत्र लिहायचं झालं तर तुम्ही कुणाला पत्र लिहाल मला सांगा, 9607007935 वर कॉल करून। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो।